chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज 24 सप्टेंबर 2020. डोमेस्टिक मार्केट देशभर बाजारात मागणी स्थिर राहिली. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेश M30चा व्यापार 3360 रुपये ते 3400 रुपये होता. गुजरात S30 साखरेचा व्यापार 3231 रुपये ते 3235 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3251 ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये होता, तर M30चा व्यापार 3375 ते 3450 रुपये राहिला. इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $374.60 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.90 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.001 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.5987 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 2952 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $39.87 होते. इक्विटी BSE सेन्सेक्स 1114.82 अंकांनी खाली येऊन 36,553.7 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 326.30 अंकांनी खाली येऊन 10,805.55 अंकावर बंद झाला.